अशा या महान मंत्राचं आणि आपलं नातं बाबांनी जोडून दिलं, तरीही आपण कुठे आहोत याची आपल्याला मुळीच जाणीव नाही. आपण काय व्हावं अशी बाबांची इच्छा होती, ते काय म्हणाले होते?
प्रकाश दा